दुसरे राजे अध्याय 2. आणि असे झाले की एका वावटरीद्वारे परमेश्वर एलियाला वर स्वर्गास घेणार होता. तेव्हा एलिया अलिशा बरोबर गिलगावाहून निघाला. एलिया अलिशाला म्हणाला, कृपा करून तू येथेच थांब, कारण परमेश्वराने मला बेथेल येथे पाठवले आहे. अलिशा म्हणाला, परमेश्वर जिवंत आहे व तू जिवंत आहे, मी तुला सोडणार नाही. मग ते खाली बेथेलास गेले. तेव्हा बेथेल येथील संदेष्ट्यांचे पुत्र अलिशाकडे येऊन त्यास म्हणाले, आज तुझ्या स्वामीला परमेश्वर तुझ्यापासून घेऊन जाणार आहे, हे तुला माहीत आहे काय? अलिशा म्हणाला, होय मला माहीत आहे, पण याविषयी बोलू नका. एलिया अलिशाला म्हणाला, कृपा करून तू येथेच थांब, कारण परमेश्वराने मला यरिहो येथे पाठवले आहे. मग अलिशा म्हणाला, परमेश्वर जिवंत आहे व तू जिवंत आहेस, मी तुला सोडणार नाही. मग ते यरिहोस आले. तेव्हा यरिहोमधील संदेष्ट्यांचा समूह अलिशाकडे येऊन म्हणाला, परमेश्वर तुझ्या स्वामीला आज तुझ्यापासून घेऊन जाणार आहे, हे तुला माहीत आहे काय? अलिशा म्हणाला, होय मला माहीत आहे, पण याविषयी बोलू नका. नंतर एलिया अलिशाला म्हणाला, तू कृपा करून येथेच थांब, कारण परमेश्वराने मला यार्देनेस पाठवले आहे. अलिशा म्हणाला, परमेश्वर जिवंत आहे व तू जिवंत आहेस, मी तुला सोडणार नाही. तेव्हा ते दोघे पुढे निघाले. नंतर संदेष्टाच्या मुलातले 50 त्यांच्या विरुद्ध दिशेने लांब उभे राहिले व ते दोघे यार्देनेजवळ उभे राहिले. तेव्हा एलियाने आपला झगा काढला व त्याची घडी केली आणि तो पाण्यावर आपटला. तेव्हा पाणी दोन्ही दिशेने दुभागले गेले व ते दोघे कोरड्या भूमीवरून चालत नदी पार करून गेले. आणि असे झाले की नदी ओलांडल्यावर एलिया अलिशाला म्हणाला, परमेश्वराने मला येथून घेऊन जायच्या अगोदर मी तुझ्यासाठी काय करावे ते माग. अलिशा म्हणाला, कृपा करून तुमच्या ठाई असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला मिळावा. एलियाने उत्तर दिले, ही तर फारच कठीण गोष्ट तू मागितलीस, तरीसुद्धा तुझ्याजवळून मी घेतला जात असता जर तुला मी दिसलो तर हे शक्य आहे, पण जर नाही तर असे होणार नाही. एलिया आणि अलिशा बोलत पुढे चालले होते, तेवढ्यात अग्नीचा रथ व अग्नीचे घोडे तेथे अवतीर्ण झाले आणि त्यांनी त्या दोघांना एकमेकांपासून दूर केले आणि एका वावटरीमधून एलिया वर स्वर्गात गेला. अलिशा हे पाहून मोठ्याने ओरडला, माझ्या बापा, माझ्या बापा, इस्रायलचा रथ आणि त्याचे घोडेस्वार. त्याने एलियाला पुन्हा पाहिले नाही. त्याने आपली वस्त्रे धरून फाडली व त्याचे 2 तुकडे केले. त्याने एलियाचा अंगरखा जो जमिनीवर पडला होता उचलला आणि परत यार्देन काठी जाऊन उभा राहिला. त्याने एलियाचा झगा जो खाली पडला होता तो घेऊन पाण्यावर मारला आणि म्हटले, परमेश्वरा, एलियाचा देव कुठे आहे? त्याने जेव्हा पाण्यावर मारले तेव्हा पाणी दोन्ही बाजूस दुभंगले आणि अलिशा पार गेला. तेव्हा यरिहो येथील संदेष्ट्यांचे पुत्र जे समोर होते ते त्यास पाहून म्हणाले, एलियाचा आत्मा अलिशावर आला आहे, आणि ते त्यास भेटायला आले. त्यांनी त्यास जमिनीपर्यंत लवून नमन केले. ते त्यास म्हणाले, आता पहा, तुझ्या दासाकडे 50 धष्टपुष्ट माणसे आहेत, त्यांना जाऊन तुझ्या स्वामीचा शोध घेऊ दे. कदाचित परमेश्वराच्या आत्म्याने एलियाला वर नेऊन कोठेतरी डोंगर किंवा दरीमध्ये टाकले असेल. अलिशा म्हणाला, नाही, त्यांना पाठवू नका. पण अलिशाला लाज वाटेपर्यंत संदेष्ट्यांनी आग्रह धरला. तो म्हणाला, त्यांना पाठवा. मग त्यांनी 50 जणांना पाठवले आणि त्यांनी एलियाचा 3 दिवस शोध घेतला, पण ते त्यास शोधू शकले नाही. आणि अलिशा यरिहोत राहत असता ते त्याच्याकडे परत आले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, जाऊ नका, मी असे तुम्हा सांगितले नव्हते काय? त्या नगरातील माणसे अलिशाला म्हणाली, पहा, आम्ही तुला विनंती करतो, या नगराची परिस्थिती आनंददायी आहे माझ्या स्वामी, हे तुम्ही पाहतच आहात, पण इथले पाणी खराब व जमीन नापीक आहे. अलिशा त्यांना म्हणाला, एक नवीन पात्र घेऊन या आणि त्यामध्ये मीठ घाला. तेव्हा त्यांनी ते त्याच्याकडे आणले. अलिशा ते घेऊन त्या झऱ्याच्या उगमापाशी गेला आणि त्यामध्ये ते मीठ टाकून म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, आता हे पाणी मी बरे केले आहे, आता यापुढे आणखी मृत्यू किंवा नापिकी आणखी होणार नाही. अलिशा बोललेल्या वचनाप्रमाणे ते पाणी चांगले झाले व आजपर्यंत ते चांगले आहे. नंतर अलिशा तेथून वर बेथेलास गेला. तो वाटेने वर चालत असता लहान मुलांनी गावातून निघून त्याची टिंगल करायला सुरुवात केली. ती म्हणाली, अरे टकल्या वर जा, ए टकल्या वर जा. अलिशाने मागे वळून त्यांच्याकडे पाहिले आणि परमेश्वराच्या नावाने त्यांना शाप दिला. त्यानंतर दोन अस्वलींनी वनातून बाहेर येऊन त्यांच्यातली 42 मुले फाडून टाकली. नंतर अलिशा तेथून कर्मेल डोंगराकडे गेला आणि तिथून तो परत शोमरोनास आला.